आजचे दैनिक सुभक्ति पर्व 7 डिसेंबर मागे लोकांसाठी ख्रिस्त। हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेमात येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडून मागे लोक येरुश्लेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे। मत्ते 2:1-2 लूक नमूद करतो त्याप्रमाणे मत्ते आम्हाला गवानीत येशूला भेट द्यायला आलेल्या मेंढपणाविषयी सांगत नाही। तो आपला वृत्तांत लगेच विदेशी परराष्ट्रीय गैरयहुदी लोकांकडे वळवितो जे येशूला दंडवत करण्यासाठी पूर्वेकडून येतात। म्हणून मत्ते त्याच्या शुभवर्तमानाच्या सुरुवातीला आणि शेवटास येशूचे वर्णन केवळ यहुद्यांसाठी नव्हे तर सर्व राष्ट्रांसाठी असलेला वैश्विक मसीहा ख्रिस्त म्हणून करतो। येथे आपण जे प्रथम उपासक पाहतो ते राजवाड्यातील जादूगार अथवा ज्योतिषी किंवा असे लोक आहेत जे इस्रायलमधून नव्हे तर पूर्वेकडून आले। कदाचित बाबेलहून आलेले बुद्धिमान लोक आहेत। ते परराष्ट्रीय होते, जुन्या कराराच्या विधिनियमानुसार ते अशुद्ध होते आणि मत्त्याच्या शेवटी येशूचे शेवटचे शब्द आहेत, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, मत्ते 28:18-19। त्याच्या या आदेशाने आम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्तामध्ये आनंद करण्याचे केवळ दारच उघडले नाही तर त्याने आपण ख्रिस्त असल्याचा पुरावा देखील दिला। कारण एक भविष्यवाणी वारंवार देण्यात आलेली होती की राष्ट्रे आणि राजे वस्तुत जगाचा राजा म्हणून त्याच्याकडे येतील। उदाहरणार्थ यशया 60:3 म्हणते, राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील। म्हणून मत्ते येशू हाच ख्रिस्त असल्याचा पुरावा देतो आणि दाखवतो की तोच ख्रिस्त राजा आणि अभिवचन पूर्ण करणारा आहे, फक्त इस्रायलासाठी नव्हे तर सर्व राष्ट्रांसाठी।